रोमकरासपत्र अध्याय 4 मराठी रोमकरासपत्र अध्याय 4 रोमकरासपत्र अध्याय 4 अब्राहमाचे उदाहरण। तर मग आपला पूर्वज अब्राहम याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणावे? अब्राहम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असते, तरी परमेश्वरासमोर नसते। शास्त्र काय सांगते? अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले। आता मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते, मेहरबानी अशी नाही। पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो। ह्याप्रमाणे ज्या मनुष्याकडे परमेश्वर कर्मावाचून नीतिमत्व मोजतो त्याचा धन्यवाद दाविदही करतो, तो असा ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य। ज्या मनुष्याच्या हिशेबी प्रभू पापाचा दोष लावत नाही तो धन्य। हे आशीर्वचन सुनता झालेल्या लोकास किंवा सुनता न झालेल्या लोकासही आहे। विश्वास हा अब्राहमाकडे नीतिमत्व असा गणला होता असे आपण म्हणतो। तो कसा गणला गेला? तो सुनता झालेले असताना किंवा सुनता न झालेले असताना? सुनता झालेले असताना नव्हे तर सुनता न झालेले असताना। आणि सुनता न झालेले असताना त्याच्या असलेल्या विश्वासावरून जे नीतिमत्व त्याचा शिक्का अशी सुनता ही खून त्याला मिळाली, यासाठी की जे सुनता न झालेले लोक असता विश्वास ठेवतात त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे, पिता व्हावे, म्हणजे त्यांच्याकडेही नीतिमत्व मोजले जावे। त्याने सुनता झालेल्या लोकांचा बाप व्हावे, पण ज्यांची सुनता झालेली आहे त्यांचाच केवळ नव्हे तर आपला बाप अब्राहम बेसुनता असता त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून चालणाऱ्यांचाही व्हावे। कारण तू जगाचा वारिस होशील हे वचन अब्राहमाला व त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते तर विश्वासावरून जे नीतिमत्व त्याच्याद्वारे होते। नियमशास्त्रावलंबित जर वारिस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि परमेश्वर वचन ही व्यर्थ झाले आहे। नियमशास्त्र क्रोधाला कारण होते, कारण की जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही। या कारणास्तव ते कृपेचे असावे म्हणून विश्वासाने झाले, यासाठी की ते वचन अवघ्या संततीला म्हणजे नियमशास्त्रावलंबी इस्मालाही केवळ नाही तर जो अब्राहम आपल्या सर्वांचा बाप त्याच्या विश्वासाच्या अवलंबी इस्मालाही निश्चित व्हावे। याविषयी असा शास्त्रलेख आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे। ज्या परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला तो परमेश्वर मेलेल्यास जिवंत करतो व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करतो। त्याच्या दृष्टीने तो असा आहे। संभव नसतानाही आशेने विश्वास धरला यासाठी की तशी तुझी संतती होईल असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे। आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती, तथापि विश्वासाला दुर्बळता येऊ न देता त्याने परमेश्वर वचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने परमेश्वराचे गौरव केले। आपण दिलेले वचन पूर्ण करावयासही तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता। म्हणून ते त्याचकडे मोजण्यात आले हे केवळ त्याचसाठी लिहिले असे नाही तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल त्यासाठीही लिहिले आहे.